चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मागील हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत महाराष्ट्रात साखर उत्पादन 46 लाख टनांनी घटलं। महाराष्ट्रातील साखर कारखान्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे। या हंगामात राज्यात केवळ पूर आणि दुष्काळच नाही तर आता कोरोनामुळेही कारखान्यांची गती मंदावली आहे। या हंगामात राज्यातील साखर उत्पादनावरही परिणाम झाला आहे, ज्यामुळे राज्यातील कारखान्यांचे गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन कमी झालं आहे। इस्माच्या मतानुसार महाराष्ट्रामध्ये 15 एप्रिल 2020 पर्यंत 60.12 लाख टन साखर उत्पादन करण्यात आलं, तर गेल्या हंगामात याच अवधीत हे उत्पादन 106.71 लाख टन इतकं होतं। याचाच अर्थ राज्यात 15 एप्रिल पर्यंत 46.59 लाख टन इतकं उत्पादन कमी झालं आहे। महाराष्ट्रात सध्या 10 पेक्षा कमी साखर कारखान्यात गाळप सुरू आहे। एकूण 146 साखर कारखान्यांपैकी 67 खासगी आणि 79 सहकारी कारखान्यांनी महाराष्ट्रात 2019-20 च्या गाळप हंगामात भाग घेतला होता।